मत्तयाचे सुवर्तमान याचा 11 अध्याय. येशूने त्याच्या 12 शिष्यांना आज्ञा सांगण्याचे संपविल्यावर तो तिथून निघाला आणि गालिल प्रांतातील गावामध्ये फिरून शिकवू आणि उपदेश करू लागला. बाप्तिस्मा करणारा योहान तुरुंगात होता. त्याने ख्रिस्त करीत असलेल्या कामगिरीविषयी ऐकले तेव्हा त्याने आपल्या काही शिष्यांच्या हाती निरोप पाठवला आणि त्यास विचारले, जो येणार होता तो तूच आहेस किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? येशूने उत्तर दिले, जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा. आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मरण पावलेले उठले जातात व गरिबांना स्वार्थ सांगण्यात येते. जो कोणी माझ्यामुळे अडखळत नाही तो धन्य आहे. मग ते जात असता येशू योहानाविषयी लोकांशी बोलू लागला, तुम्ही वैरान प्रदेशात काय पाहायला गेला होता? वाऱ्याने हलविलेला बोरू काय? तुम्ही काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे घातलेल्या मनुष्यास पाहायला गेला होता काय? तलम वस्त्रे घालणारे राजाच्या घरात असतात, तर मग तुम्ही बाहेर कशाला गेला होता? संदेष्ट्याला पाहायला काय? होय, मी तुम्हास सांगतो, आणि संदेष्ट्यापेक्षाही अधिक मोठा असा त्याला त्याच्याविषयी असे लिहिण्यात आले की आले आहे की, पहा, मी माझ्या दूताला तुझ्या पुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील. मी तुम्हास खरे सांगतो की स्त्रियांपासून जन्मलेल्यामध्ये बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा असा कोणी झाला नाही, तरीही स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे. बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसापासून आतापर्यंत लोक स्वर्गाच्या राज्यावर जोराने हल्ला करीत आहे आणि हल्ला करणारे ते हिरावून घेतात, कारण योहानापर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र यांनी भविष्य सांगितले, आणि जर तुम्ही ते स्वीकारण्यास तयार असाल तर येणारा एलिया तो हाच आहे. ज्याला ऐकायला कान आहे तो ऐको. या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी बाजारात बसून आपल्या सोबत्याला हाक मारतात त्याच्यासारखी ही पिढी आहे. ती म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी संगीत वाजवले तर तुम्ही नाचला नाहीत, आम्ही विलाप केला तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाही. योहान काही न खाता व पिता आला, पण ते म्हणतात त्यास भूत लागले आहे. मनुष्याचा पुत्र खात पिता आला, ते म्हणतात, पहा, हा खादाडा व दारूबाज जकातदार व पापी लोकांचा मित्र असून ज्ञानाची योग्यता त्याच्याद्वारे घडणाऱ्या योग्य गोष्टीमुळे ठरते. तेव्हा ज्या नगरामध्ये त्याने सर्वात जास्त चमत्कार केले होते त्या नगरातील लोकांनी पश्चाताप केला नाही, म्हणून येशूने त्यांना द्वेष दिला, हे खोराजीना नगर तुझा धिक्कार असो, हे बेतेसदा नगरा तुझा धिक्कार असो, कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्य करण्यात आली ती जर सौर व सिदोन यांच्यामध्ये केली असती तर त्यांनी त्वरेने पूर्वीच गोंडपाट नेसून व अंगाला राख फासून पश्चाताप केला असता. पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सौर व सिदोन या शहरांना तुमच्यापेक्षा अधिक सोपे जाईल. आणि तू कपर्णहूम शहरातून आकाशापर्यंत उंच होशील काय? तू नरकापर्यंत खाली जाशील, कारण जे चमत्कार तुझ्यामध्ये करण्यात आले ते जर सदोमात करण्यात आले असते तर ते नगर आतापर्यंत टिकले असते. पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी तुमच्यापेक्षा सदोम नगराला सोपे जाईल. मग येशू म्हणाला, हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे उपकार मानतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुद्धिमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकासारखे अशिक्षित आहेत त्यांना तू प्रकट केल्या. होय पित्या, तू हे केलेस, कारण खरोखर तुला हे योग्य वाटले होते. माझ्या पित्याने मला सर्व काही दिले आहे, आणि पित्या वाचून कोणी पुत्राला ओळखीत नाही, आणि पुत्रा वाचून ज्याला प्रगट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही. अहो, जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या, आणि मी तुम्हास विसावा देईन. मी अंतकरणाने लीन व नम्र आहे, म्हणून माझे जू आपणावर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल, कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे.